महाराष्ट्रातील बहुचर्चित योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये एक बदल करण्यात आला आहे। या योजनेसाठी आता ही KYC अनिवार्य करण्यात आली आहे आणि ज्या भगिनींनी KYC केली नाही त्यांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होती अशी माहिती मंत्री मेघनाताई बोर्डीकर साकोरे व मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिली आहे। नेमकी ही KYC कशी करायची याविषयी आपण जाणून घेऊया। मंत्री मेघनाताई बोर्डीकर साकोरे यांनी एका व्हिडिओद्वारे माहिती दिली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ही KYC करणे अनिवार्य आहे। जर आपण ही KYC नाही केली तर या योजनेचे पैसे बंद होतील, त्यामुळे लवकरात लवकर आपण ही KYC करून घ्यावे असे आवाहन सौ मेघनाताई बोर्डीकर साकोरे यांनी केली आहे। ही KYC करणे आवश्यक का आहे याविषयी बोलताना मेघनाताई बोर्डीकर यांनी सांगितले की ही KYC केल्यामुळे या योजनेतील खोटे लाभार्थी आपोआप बाहेर जातील, त्यांचे पैसे बंद होतील आणि खऱ्या लाभार्थ्यांना याचा संपूर्ण लाभ मिळेल। शासनाने जे निकष घालून दिलेले आहेत त्या निकषात बसणाऱ्यांनाच फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील, जे निकषात बसणार नाही त्यांना पैसे मिळणार नाहीत। KYC केल्यामुळे या आणि बाकी शासकीय योजनेमध्ये पारदर्शकता व सुरक्षितता येईल, तसेच भविष्यात शासनाच्या येणाऱ्या विविध योजनांमध्ये आणि अनुदान मिळविण्यासाठी ही KYC उपयुक्त ठरेल। आणि महत्वाचे म्हणजे दरमहा पात्र लाभार्थ्यांना 1,500 रुपये मिळतील। ही KYC करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई KYC करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत। मोबाईल नंबर, हा मोबाईल नंबर आधार कार्डशी संलग्नित असावा। चालू असलेल्या बँकेचा खाते क्रमांक व IFSC कोड, पासपोर्ट साइज फोटो, आधार कार्ड वर दिलेली ही कागदपत्रे घेऊन CSC सेंटर मधून आपण अगदी सहजरित्या ई KYC करू शकतो। ई KYC कशी करावी? ई KYC आपण दोन पद्धतीने करू शकतो। एक तर आपण ऑनलाईन सेंटरमध्ये जाऊन ई KYC करून घेऊ शकतो, तसेच आपण मोबाईलमधून सुद्धा ई KYC अगदी सहजरित्या करू शकतो। यासाठी प्रक्रिया काय आहे ते पाहूया। सर्वप्रथम या वेबसाईटला भेट द्या। यासाठी या https://lbyadmin.maharashtra.gov.in/link वर क्लिक करा। वेबसाईटवर आल्यानंतर प्रथम लॉग इन करून घ्या व त्यानंतर मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक टाकून 1 टाइम पासवर्ड अर्थात OTP ची पडताळणी करून घ्या। यानंतर वेबसाईटमध्ये दर्शविल्याप्रमाणे तुमचे संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता व बँकेचे तपशील IFSC कोड सह व्यवस्थित भरा। यानंतर आपल्याला आपले वर सांगितल्याप्रमाणे महत्वाची कागदपत्रे आपल्याला अपलोड करावयाची आहेत। यामध्ये आधार कार्ड, बँकेचे पासबुक, या पासबुक अपलोड करताना यावर IFSC कोड आणि तुमचा खाते क्रमांक हा स्पष्ट दिसत असावा अशा पद्धतीने अपलोड करा। फोटो या गोष्टी अपलोड करा। सर्व गोष्टी अपलोड केल्यानंतर एकदा संबंधित भरलेला पूर्ण अर्ज व्यवस्थित तपासून घ्या। नाव, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, बँकेचा खाते क्रमांक, या सर्व गोष्टी एकदा पुन्हा एकदा तपासून घ्या आणि त्यानंतर सबमिट यावर क्लिक करा। लगेच तुम्हाला तुमचे ई KYC प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा मेसेज दिसेल। ई KYC केले नाही तर काय होणार? ई KYC करण्यासाठी आपल्याला 2 महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे। या मुदतीमध्येच आपल्याला ई KYC ची प्रक्रिया पूर्ण करायची आहे। जर आपण ई KYC केली नाही तर आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे 1,500 रुपये मिळत आहेत ते पैसे बंद होणार। दिलेल्या मुदतीचे ई KYC केले नाही तर त्यानंतर पडताळणी होणार नाही अर्थात ई KYC करता येणार नाही। तसेच ई KYC न केल्यामुळे पैसे बंद झाले तर यासाठी संपूर्ण लाभार्थी जबाबदार असेल। अशा सोप्या पद्धतीने आपण देखील अगदी सहजरित्या घरी बसून देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ती KYC ची प्रक्रिया पूर्ण करू शकतो। यासाठी लक्षात ठेवा, 2 महिन्यांची फक्त मुदत दिलेली आहे, त्यामध्येच आपल्याला एक KYC करून घेणे अनिवार्य आहे। त्यानंतर कुठलीही तक्रार चालणार नाही, त्यामुळे लवकरात लवकर सर्व भगिनींनी KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी। आपण आपल्या अँड्रॉइड मोबाईलवरून सुद्धा ही KYC प्रक्रिया पूर्ण करू शकतो आणि कळत नसेल तर ऑनलाईन सेंटरला जाऊन सुद्धा आपण ही प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतो।